नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयज कुडतरी पंचायत सभाघरांत राष्ट्रीय मत्स्यपालन दीस मनयलो. रानटी झाडार वाटपी अळमी व्हडा प्रमाणांत काडून उडोवचे न्हय अशी विनंती गोंय राज्य जैव विविधताय मंडळान लोकांक केल्या. दर्जेदार शिक्षणा संबंधी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हे पयली ते आठवी मेरेनचे विद्यार्थी आनी शिक्षकांकडे 12 जुलयाक 11 वरांचेर व्हर्च्युअली संवाद साधतले. वेगवेगळ्या संस्थांनी आनी शाळांनी वेगवेगळ्या सांस्कृतीक आनी धार्मीक कार्यावळींनी गुरुपौर्णिमा मनयली. आता पुराय खबरो. आयज कुडतरी पंचायत सभाघरांत राष्ट्रीय मत्स्यपालन दीस मनयलो. मुखेल सोयरे म्हणून नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळदणकर आशिले. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुडतरीचे सरपंच क्लायव एस्तिबेरो, नुस्तेमारी खात्याची सेक्रेटरी आयएएस प्रसन्न आचार्य, नुस्तेमारी खात्याची संचालक डॉ शर्मिला मोंतेरो आनी हेर मानेस्त ह्या वेळार हजर आशिले. राष्ट्रीय मत्स्यपालन दीस हो डॉ हिरालाल चौधरी आनी डॉ खलिकुनी हांच्या इतिहासीक कामगिरीचे स्मरण करता. ताणें 1957 भारतीय मुखेल कार्प नुस्त्याचें यशस्वीरित्या प्रजनन केलें, जाका लागून देशाच्या अंतर्गत मत्स्यपालनांत क्रांती घडली. ह्या दूरदर्शी संशोधनान गोंयांत मत्स्यपालन पद्दतीक चालना मेळ्ळी आनी राज्यांतल्या नुस्तें उत्पादनांत वाड जाली. राज्यांतल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेच्या यशस्वी अंमलबजावणी खातीर आनी मत्स्य वेवसायांत क्षेत्रांत सकारात्मक बदल घडून हाडपाक केल्ल्या प्रयत्ना बद्दल हळदणकर हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांचें कौतुक केलें. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेच्या कांय लावार्थ्यांनी आपले अणभव सांगले. सुमार 100 नुस्तेकारांनी तांच्या वावरा खातीर गौरव करपाक गौरव प्रमाणपत्रां भेटयलीं. तशेंच कांय लावार्थ्यांक PMSSY येवजणेची मंजुरी पत्रां भेटयलीं. कासवाचें संरक्षण आनी तांकां सुरक्षीत दवरपी कांय जाणांक गौरव प्रमाणपत्रां भेटयलीं. सरकारा कडल्यान फावो ती मजत करपाक आपूण सदांच वावुरतलो अशें ह्या वेळार मंत्री निळकंठ हळदणकर हांणी सांगलें. भारत सरकारच्या शाळा शिक्षण आनी साक्षरता खात्यान जारी केल्या मार्गदर्शक नेमा प्रमाण राज्यांतल्या सगळ्या माध्यमीक शाळांनी साखर आनी तेलाच्या घटकाविशीं जेवणातल्या वापरा संबंधीचे माहितीचे तकटे शाळेत प्रदर्शित करचे अशें गोवा समग्र शिक्षा विभागाचे संचालक डॉ शंभू घाडी हांणी मागला. शाळांनी हे संबंधीची मार्गदर्शक तत्वां पाळूंक जाय अशें ताणी सुचयलां. तेल आनी साखरेच्या हानिकारक वापराविशीं जागृताय करपा खातीर सामान्य वाठारांनी जशें कॅफेटेरिया, लॉबी, बसका कक्ष आनी हेर भौशीक सुवातींनी स्थिर पोस्टर आदी माहिती पत्रकां लावची अशें ह्या मार्गदर्शक नेमावळींत सुचयलां. शाळांनी सकस जेवण खाणां करपाक दिवचें, तशें साखर आशिल्लीं पेयां आनी चड चरबी आशिल्लें खाण खावचें न्हय अशें तांणी मागलां. शाळांनी केल्ल्या जागृताय कार्यावळीची माहिती ई मेला वरवीं गोवा समग्र शिक्षा विभागाक कळोवची अशें प्रकल्प संचालक शंभू घाडी हांणी मागलां. पावसाच्या दिसांनी रानटी झाडार वाळपी अळमी व्हडा प्रमाणांत काडून उडोवची न्हय अशी विनंती गोंय राज्य जैव विविधताय मंडळान लोकांक केल्या. अळमी जातीची राखण करपा खातीर लोकांनी 50% अळमी रोयणीचेर दवरची. रानांत रोयणीचेर वाळपी अळमी व्हडा प्रमाणांत कापल्यार पर्यावरणीय समतोल बिघडटा. आयज जायत्या अळमी जातींचो नाश जाला. तेच प्रमाण पुरायपणान वाडूंक नाशिल्ली ल्हान अळमी कापल्यार फुडल्या वर्सा अळमी वाडपाचें प्रमाण उणें जाता. दुसऱ्या वर्सा अळमी वाडपा खातीर पुरायपणान वाडिल्ली अळमी रोयणीचेर कुसची पडटा आनी जमनींत विरघळची पडटा. तशेंच बारीक अळमी काडून उडयल्यार रोयणीचेर अळ्यांक धोको निर्माण जाता आनी पर्यावरणीय समतोल बिघडटा. पर्यावरणाचो समतोल बिघडिल्ल्यान माकड तापासारको संसर्ग पसरपाची शक्यता आसता. खासगी रान मालकांनी आपल्या रानटी रोयणीचेर वाडपी अळमीची राखण करपाचो यत्न करचो अशें मंडळान मागलां. दर्जेदार शिक्षणा संबंधी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत पयली ते आठवी मेरेनचे विद्यार्थी आनी शिक्षकांकडे 12 जुलयाक 11 वरांचेर व्हर्च्युअली संवाद साधतले अशें शिक्षण संचालकान परिपत्रक जारी केलां. ह्या कार्यावळींत मुख्याध्यापक, शिक्षक आनी विद्यार्थ्यांक मुख्यमंत्र्या कडेन संवाद साधपाची संद मेळटली आनी ते खातीर गरजेची वेवस्था करची अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगणे हांणी परिपत्रक जारी केलां. संवाद साधपी कार्यावळीची लिंक 1 दीस आदींच धाडटले. सरकारान फाटल्या वर्सा 1 ते 8 वर्गा मेरेन मुल्यांचेर आदारिल्लो शिक्षणीक उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमाचो नियाळ मुखेलमंत्री ह्या संवादांतल्यान घेतले. 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर मदीं जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव गोवा 2025 तयारीचो एक भाग म्हणून गोंयचे समाज कल्याण आनी अपंग व्यक्ती सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाय आनी राज्य दिव्यांग व्यक्ती आयुक्त गुरुप्रसाद पावसकर हांच्या सयत नवी दिल्लीक भेट दिली. ह्या वर्साच्या उत्सवाची संकल्पना युनिवर्सल डिझायन कृतीत समावेशक विचारसरणी अशी आसा. गोवा शिष्टमंडळान केंद्र सरकारच्या खुबशा मुखेलमंत्र्यांक औपचारीक निमंत्रण दिलें आनी गोंयातल्या दिव्यांग व्यक्तीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा केली. शिष्टमंडळान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद आनी समाज कल्याण मंत्री रविंदर सिंग इंद्रराज हांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांच्या वांगडा जाल्ल्या बसकेंत दिव्यांग व्यक्तीच्या कल्याण आनी सक्षमीकरणाकडेन संबंधीत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर तांणी चर्चा केली आनी अशा तरेचो उत्सव दिल्लीत आयोजित करपाक सल्लागार आनी मार्गदर्शन दिवपाची गोवा समाज कल्याण मंत्र्याक विनंती केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आतां मुखावेल्यो खबरो. गुरुपुनव हो भारतीय संस्कृतायेंतलो एक सामको पवित्र उत्सव. गुरु आनी शिष्य हांच्या मदल्या पवित्र संबंधांक मान दिवपा खातीर हो दीस मनयतात. हो दीस आमकां काळखांतल्यान उजवाडा करपी जिवितांत आमचो मार्गदर्शक जावपी मनशाक समर्पीत आसा तो म्हळ्यार गुरू. गुरुपौर्णिमेक वेदव्यास पौर्णिमा अशें म्हणटात कारण महर्षी वेदव्यासांचो जल्म ह्याच दिसा जाल्लो. तांणी 4 वेद म्हळ्यार ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आनी अथर्ववेद संकलीत करून पुराणाची रचना केली. ताका गिन्यानाचें प्रतीक आनी पयलो गुरू मानतात. हे निमतान फोंड्या तालुक्यांतल्या वेगवेगळ्या संस्थांनी आनी शाळांनी वेगवेगळ्यो सांस्कृतीक आनी धर्मीक कार्यावळींनी हो दीस मनयलो. फोंड्या तालुक्यांतल्या वेगवेगळ्या दत्त देवळांनी आनी बोरींतल्या साईबाबा देवळांत हो उत्सव व्हडा भक्तीन मनयलो. स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ मुळाव्या शाळेंत आनी बोरी फोंड्यांतल्या स्वामी विवेकानंद विद्यालयांत गुरुपौर्णिमा उत्सवा निमतान मातृ पितृ पुजा केली. यावेळी उलयतना संस्थेचे वेवस्थापक मीनानाथ उपाध्याय हांणी सांगले.
स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाची जी 4 इन्स्टिट्यूट आसा तांचो गुरुपौर्णिमा आमकां खबर आसा की परंपरेंतल्यान म्हणजे आतां शिक्षक दिन हो एक नवीन निश्चितपणे एक वेगळो दीस आयिल्लो आसा हांगा. पूण परंपरेंतल्यान जो दीस ती व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा जे गुरूच्या प्रती आपले कृतज्ञता व्यक्त करपा खातीर आसा. खरी पयली गुरू आमची सगळ्यांची आसा ती माता. ज्या दिसा मातेच्या माता पित्यांच्या बाबतीत आपली कृतज्ञता म्हणून भुरगीं तांची पूर्ण पूजा करता व्यवस्थित तांचे पाद्यपूजन करतात, तांकां आरती वळटात, तांची फुलां तांकां फुलां वाहतात आणि एका परीन कृतज्ञता व्यक्त करपाचे काम ते करतात. हे संस्कार भुरग्यांचेर ल्हानपणापासून जावचे म्हणून केजी प्रायमरी आणि आमच्या हायस्कुलांत ही सातत्यान प्रथा किंवा परंपरा आम्ही सुरू केली असा आणि प्रचंड असो पालकांचो प्रतिसाद ताका मेळटा, पालकांकही समाधान मेळटा, भुरग्यांकही आम्ही आई बाबाचे दनकार आमकां उरपाक जाय हे संस्कार तांकां मेळटात.
नुस्तेमारी संचालनालय दयानंद बांदोडकर मार्ग पणजे हांगा फाल्यां 11 जुलयाक दनपारां 2:30 सावन धव्या सुंगटांची विक्री करपाक पयली येवपाक पयली ह्या तत्वार स्टॉक सोंपो मेरेन करतले. सुंगटांची विक्री किलाक 350 रुपया दरांना करतले. नुस्तेमारी खात्यान आपल्या एला धावजी हांगाच्या फार्मांत ह्या सुंगटांची उत्पत्ती केल्या. कला आनी संस्कृती संचालनालयान पश्चिम विभाग सांस्कृतीक केंद्र उदयपूर हांचे जोडपालवान 11 ते 17 जुलय मेरेन कला दालन संस्कृती भवन पाटो पणजे हांगा लघु प्रतिकृती चित्रकला म्हळ्यार मिनिएचर पेंटींग कार्यशाळेचें आयोजन केलां. कार्यशाळेत लघु प्रतिकृती चित्रकलेचे सविस्तर प्रशिक्षण दितले. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थ्यांक राजस्थानाचे तज्ञ प्रशिक्षकाकडल्यान प्रात्यक्षिकासयत प्रशिक्षण दितले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतीय ज्ञान प्रणाली वेल्या परिषदेचे उक्तावण केले. युरोपातली विद्यापीठां अस्तित्वात येवपाच्या खूप पयली सावन भारतातल्या विद्यापीठांनी स्वताक शिक्षणाची समृद्ध केंद्रां म्हणून स्थापित केल्ले. प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आनी ओदंतपुरी हांचो आस्पाव आसा. ह्या संस्थांक ज्ञानाचे उंच किल्ले म्हणटाले. राष्ट्रपतींनी म्हळें की ह्या केंद्रांनी ग्रंथालयाचो ज्ञानाचो विशाल महासागर आशिल्लो जातूंत हजारांनी हस्तलिखितां आशिल्लीं.
Lamp of knowledge that once burned bright in the halls of Nalanda and Takshila must be rekindled through discourse here. It is in your hands, scholars and students, to ensure that the next generation of Indian thought is not buried under debris of neglect but blooms into global relevance.
गोवा ऑलिंपिक असोसिएशन जीओचे वर्सुकी आमसभा 18 जुलयाक जातली. ते देवळ संघटनेच्या वेंचणुकेची तारीख निश्चित करतले, तशेंच वेंचणूक अधिकारी नियुक्त करतले. जीओएच्या अध्यक्षपदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक तर सचिवपदार गुरुदत्त भक्त आसात. राष्ट्रीय खेळ आचारसंहिते प्रमाण जीओएची आगामी वेंचणूक जाल्यार सध्याच्या कार्यकारिणीतले चडशे पदाधिकारी सदस्य वेंचणूक लढोवपाक अपात्र थारतले. फाटल्या वेंचणुकेंत जीओएन खेळ आचारसंहिता पाळूंक नाशिल्ली, ह्या कारणाक लागून आगामी वेंचणूक म्हत्वाची आसतली. भारतीय हवामान विभाग आयएमडीन मुखावेल्या 24 वरां खातीर दिल्ली आनी लागींच्या एनसीआर प्रदेशांत आनी पंजाबांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पणजे वेळच्यान नोंद केल्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 31.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत फुडल्या कांय दिसांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता. हे विशीं आकाशवाणी न्यूजा कडेन संवाद सादतना आयएमडीचे वरिश्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी हांणी म्हायती दिली.
मॉडरेट टू हैवी रेनफॉल का प्लानिंग आईएमडी जारी किया है. उसके साथ साथ पंजाब हरियाणा में भी हैवी टू वेरी हैवी रेनफॉल होगा. पहाड़ी इलाका है जैसे जम्मू रीजन और हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उसमें भी हैवी टू वेरी हैवी रेनफॉल होगा.
अन्यथा खबरों से पहुंचे पहली परतून एक फॉट का मुख्य खबरों. आज कुड़तरी पंचायत सभागृहात राष्ट्रीय मत्स्यपालन दिस मनेलो. रानटी झाडार वाडपी अळमी व्हडा प्रमाणात काढून लोवची न्हय अशी विनंती गोंय राज्य जैव विविधताय मंडळान लोकांक केल्या. दर्जेदार शिक्षणा संबंधी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे 1 ते 8 मेरेनचे विद्यार्थी आनी शिक्षकांकडेन 12 जुलयाक संवाद सादतले. वेगवेगळ्या संस्थांनी आनी शाळांनी वेगवेगळ्या सांस्कृतीक आनी धर्मीक कार्यावळांनी गुरुपौर्णिमा मनयली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.